व्हाईट हाऊसचा राजा बिल हिल्टन म्हणजे इश्काचा सरदार. दिसायला छकडा, वागायला फाकडा, चिकण्या पोरीना पटवण्यात तर त्याचा हातखंडा. त्यातून त्याचे छंदफंद जगजाहीर झालेले. अशा रंगील्या सरदाराच्या सैनिकांना इश्काचं खूळ लागलं नाही तरच नवल. या सैनिकांच्या म्हणजेच व्हाईट हाऊस स्टाफच्या तोंडी सध्या एकच गाणं घोळतंय.
व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. बिली पोरींना देई भूल लागे आम्हाला खुळ. बिली पोरींना देई भूल लागे आम्हाला खुळ. लीडर आमचा एकदम चालू भारी त्याची वळवळ. तरुणींना पाहून तारुण्य त्याच सदा करी सळसळ. लीडर आमचा एकदम चालू भारी त्याची वळवळ. तरुणींना पाहून तारुण्य त्याच सदा करी सळसळ. त्याच्या दिलात मग जळजळ टाके प्रेमाचे गळ. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. बिली हो आहे भारी रंगीला पोरींवर त्याच डोळ. झाळ हो टाकी रूपाच त्याच्या खट्याळ सार बोल. बिली हो आहे भारी रंगीला पोरींवर त्याच डोळ. झाळ हो टाकी रूपाच त्याच्या खट्याळ सार बोल. जाती आउट ऑफ त्या कंट्रोल सुटे त्याचा मग तोल. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. दिसायला छकडा, वागायला फाकडा, झोकात तो जो चाल. पाहून त्याची नजर चिकणी पोरींचे होती हाल. आहा दिसायला छकडा, वागायला फाकडा, झोकात तो जो चाल. पाहून त्याची नजर चिकणी पोरींचे होती हाल. त्याच्या वार्ता तुम्ही ऐकून बघा थक्क की व्हाल. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. बिली पोरींना देई भूल लागे आम्हाला खुळ. बिली पोरींना देई भूल लागे आम्हाला खुळ. व्हाईट हाऊसात चालती चाळ सार टीव्हीवर आलं. हो 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 हो.